chinimandi.com पॉडकास्ट।
ऑक्टोबर 2020 साठी वितरित साखर कोट्याला चांगली मागणी राहील, सरकारी अधिकाऱ्यांचे मत। 28 सप्टेंबरला जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये सरकारच्या खाद्य मंत्रालयाने ऑक्टोबरसाठी देशाच्या 547 कारखान्यांना साखर विक्रीचा 23 लाख टन कोटा वितरित केला आहे। वितरित कोटा गेल्या वर्षांच्या 2019 आणि 2018च्या तुलनेमध्ये अधिक आहे, ज्यामुळे साखर विकण्याबाबत कारखाने चिंतित आहेत। गेल्या महिन्याच्या तुलनेतही वितरित कोटा 4.55% अधिक आहे। चिनी मंडी न्यूजशी बोलताना एक सरकारी अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर 2020 साठी वितरित केलेल्या साखर कोट्यावर आपले विचार मांडले आणि सांगितले की मागणी चांगली राहील। त्यांनी सांगितले की जाहीर केलेला कोटा गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे। देशव्यापी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रमुख हिंदू सणांना पाहता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की वितरित कोटा महिन्याभरात विकला जाईल। ते म्हणाले, नवीन गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांचा रोख प्रवाह सुधारण्याची स्थिती निर्माण होईल याची खात्री केल्याने हे पाऊल विचारपूर्वक घेतले गेले आहे।